चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार मुख्यमंत्री। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं सर्व संबंधित वकिलांची तातडीनं बैठक घेण्याचे तसंच सर्वश्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी दिले। मुख्यमंत्री स्वतः या संदर्भामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। यावेळी मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, नितीन राऊत, आमदार सर्वश्री हसन मुश्रीफ, राजेश पाटील, अनिल परब आदी उपस्थित होते। मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तातडीनं सीमा प्रश्नी मंत्रालयात बैठक बोलावून एकीकरण समितीला निमंत्रण दिलं। यावरून या प्रश्नी महाराष्ट्राची बाजू अधिक मजबूत करण्याची आपली इच्छा असल्याचं मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले। तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावं। सीमा भागातील गावं महाराष्ट्रात येण्यासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी कालबद्ध रीतीनं जाण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। सीमा प्रश्नासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सध्या कायदेशीर लढा सुरू आहे। हा खटला जलदगतीनं संपवण्यासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील। यासाठी या खटल्यातील वकिलांची तातडीनं संयुक्त बैठक घेण्यात येईल। तसंच खटल्याच्या पुढील सुनावणीस ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी बाजू मांडावी यासाठी त्यांना विनंती करण्यात येईल। यावेळी राज्याचे महाधिवक्ता श्री आशुतोष कुंभकोणी, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, ॲडव्होकेट शिवाजी जाधव, ॲडव्होकेट संतोष काकडे, श्री दिनेश ओवळकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार श्री मनोहर किणेकर, माजी आमदार श्री अरविंद पाटील, श्री दिगंबर पाटील, बेळगाव तरुण भारतचे संपादक श्री किरण ठाकूर, श्री प्रकाश शिढोळकर यांच्यासह एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते।